सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
श्रोत्यांनो नमस्कार. राजभोई सर्जिकल आणि एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत. जाणून घेऊया एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी बद्दल. या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माझ्यासोबत आहेत लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक सर्जन डॉक्टर प्रमोद राजभोई सर. नमस्कार सर.
नमस्ते मॅडम.
सर, या कार्यक्रमात आपण याआधी जठर आणि त्याच्याशी संबंधित विकार असतील किंवा लहान आतडं मोठं आतडं या सगळ्याला कोणकोणते विकार होऊ शकतात आणि मग त्यासाठी काय उपचार केले जातात याबद्दल जाणून घेतलं. आज तुमच्याकडून जाणून घ्यायचंय स्वादुपिंड, ज्याला पॅन्क्रियाज म्हणतो आपण, त्याबद्दल की मग त्याला कुठले विकार होऊ शकतात आणि ट्रीटमेंट ह्या सगळ्याबद्दल बोलणारच आहोत. पण आधी स्वादुपिंड म्हणजे काय?
स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज. आता हा अवयव शरीरामध्ये आपल्या पोटाच्या उदरपोकळीमध्ये वरच्या बाजूला साधारणतः पाठीचा जो मणका असतो त्याच्या समोर जो लहान आतड्याचा सी लूप ऑफ डिओडिनम म्हणतो आपण त्याच्या खोबणीमध्ये असा आडवा स्थित असतो.
बर.
आता हे स्वादुपिंडाचे चार भाग असतात ज्याला आपण डोकं, मान, बॉडी आणि शेपूट. आता ह्या स्वादुपिंडाचं काय काम आहे तर तो आपल्या शरीरामध्ये जे आपलं इन्सुलिन किंवा ग्लुकॅगॉन नावाचे हार्मोन सिक्रेट करतो जे आपल्या शरीरातली साखर नियंत्रित करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात.
अच्छा.
म्हणजेच मधुमेहाच्या पेशंटसाठी हे इन्सुलिन खूप महत्त्वाचे असतं.
हो, हो.
तसंच स्वादुपिंड शरीरातल्या कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे जे आपण सेवन करतो त्याच्या मेटाबॉलिझम म्हणजे त्याच्या पचनाविषयी सुद्धा खूप इम्पॉर्टंट कार्य करते.
अच्छा. स्वादुपिंडाबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंच आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. श्रोते हो, एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे पोटाच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि आधुनिक उपचार करून घेण्यासाठी संपर्क करा साई अमृत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा इथल्या डॉक्टर प्रमोद राजभोई यांना. संपर्क 77 67 82 78 92 77 67 82 78 92 7767 82 7892. सर, पॅनक्रियाज बद्दल कळलं पण पॅनक्रियाटायटिस असा एक आजार आम्ही ऐकलेला आहे, तो म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय असतात त्याबद्दल सांगा ना.
आता स्वादुपिंड किंवा त्याचे आजार याला आपण पॅनक्रियाटायटिस म्हणतो. आता पॅनक्रियाटायटिस म्हणजे काय तर स्वादुपिंडाचा दाह. आता याच्यामध्ये काय होतं की पेशंटला वरच्या पोटामध्ये खूप तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात.
अच्छा.
त्या वेदना पाठीच्या मणक्याच्या समोर सुद्धा असतात किंवा पेशंट सांगतो की पाठीमध्ये सुद्धा ऍट द सेम टाइम वेदना होत आहेत. शिवाय मळमळ होणे, उलटी होणे. काही लोकांमध्ये जर आजार गंभीर स्वरूपाचा असेल तर इतर सिस्टीम जसं हृदय किंवा किडनी आणि शरीरातल्या बाकी सिस्टीमवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो.
अच्छा. मग सर, पेशंटला कशा प्रकारचा त्रास होऊ शकतो? म्हणजे पोटात दुखणं हा एक कॉमन त्रास असू शकतो, या व्यतिरिक्त आणि काही लक्षणं असतात का?
या व्यतिरिक्त पेशंटला मळमळ होणे, उलटी होणे किंवा थोडं जरी खाल्लं तरी पेशंटचं पोट फुगतं.
अच्छा.
पेशंटला वेदना सहन न होणे अशी मेन स्वरूपाची लक्षणं असतात. पण तीव्र स्वरूपाच्या आजारामध्ये इतर सिस्टीमवरती इफेक्ट होऊन त्यानुसार बीपी कमी होणे किंवा पेशंटला जुलाब होणे अशी सुद्धा लक्षणं असू शकतात.
अच्छा. मग अशा परिस्थितीत डॉक्टरांपर्यंत कधी पोहोचलं पाहिजे काय सांगाल का? कारण जनरली पोटात नुसतं दुखतंय किंवा एखाद दुसरी उलटी झाली, जुलाब झाली तर दुर्लक्ष केलं जातं.
आता आजार माइल्ड आहे की तीव्र स्वरूपाचा आहे याच्यावरती त्याची उपचार पद्धती किंवा पुढचे तपासण्या अवलंबून असतात. त्या तपासण्या करण्यासाठी त्याच्या अगोदर काही कारणे आहेत हे जाणून घेणं आवश्यक असतं.
अच्छा. मग ही कारणं काय आहेत सर ती तुमच्याकडून आम्हाला ऐकायची आहेत, पण आजची वेळ संपत आली म्हणून आपण इथंच थांबतोय. श्रोते हो, एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे पोटाच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि आधुनिक उपचार करून घेण्यासाठी संपर्क करा साई अमृत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा इथल्या डॉक्टर प्रमोद राजभोई यांना. संपर्क 77 67 82 78 92 77 67 82 78 92 7767 82 7892. राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत. जाणून घेऊया एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी बद्दल या कार्यक्रमात. डॉक्टर प्रमोद राजभोई यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
नमस्ते मॅडम.